नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पॉडकास्ट मराठीच्या आणखी एका नवीन एपिसोडमध्ये। आज आपण बोलू तंत्रज्ञानाचे या सत्रांतर्गत जाणून घेऊया भारत आणि जग यांची सध्याची स्थिती। भारतासहित संपूर्ण जग आज कोरोना महामारीशी लढत आहे। या परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदाय एकत्र होण्याऐवजी एकमेकांवर कुरघोड्या करत आहे असंच वाटत आहे। अफगाणिस्तानामध्ये बिघडलेली राजकीय स्थिती पाहता जग पुन्हा एकदा युद्ध आणि इतर संकटांना सामोरे जात आहे। अफगाणिस्तानमधील स्थिती भारतासहित संपूर्ण आशियाई देशांना सावध करणारी आहे। चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी एकाच वेळी वैर भारतासारख्या विकसनशील देशाला परवडणारे नाही। अफगाणिस्तानला ब्रिटिशांनी ठेवलेले नाव साम्राज्यांचा पराभव करणारे ठिकाण सार्थ वाटते। अमेरिकेसारख्या महासत्तेलाही नामोहरम करणं ही काही सोपी गोष्ट नाही। नक्कीच ही गोष्ट अतिमहत्वाकांक्षी चीनचे मनोबल वाढवणारी ठरेल। सध्या तरी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची ताकद नक्कीच चीनकडे आहे। चीनला देखील हीच भीती आहे, मोठं युद्ध त्यांनासुद्धा परवडणार नाही। इतक्या दशकांची केलेली प्रगती ते अशीच वाया जाऊ देणार नाहीत, म्हणूनच ते छोट्या छोट्या संघर्षांमधून भारताला सतत डिवचत असतात। गलवान खोऱ्यातील संघर्ष हे त्याचंच उदाहरण। भारताचा क्वाड गटातला सहभाग हा देखील चीनसाठी चिंतेचा विषय आहे। पुढे मागे दक्षिण चीनी समुद्रात भारतीय युद्धनौका गस्त घालताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको। चीनसाठी क्वाड गट हा अजून एका कारणासाठी चिंतेची बाब आहे। सध्या तरी त्यांना तैवानची गळचापी करताना जे स्वातंत्र्य मिळते ते नक्कीच हिरावले जाईल जेव्हा क्वाड गट अतिशय संयुक्तपणे सक्रिय होईल। अफगाणिस्तानची स्थिती चर्चेच्या मार्गाने सोडवणे ही केवळ एक निमित्त सांगून चीनने अफगाणिस्तानचे समर्थन केले। युरोपियन समुदायासोबत इतर महत्त्वाच्या देशांनी सुद्धा थांबा आणि वाट पहा हेच धोरण स्वीकारले। पाकिस्तानसाठी ही सुवर्ण संधीच होती। जम्मू काश्मीरमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी घुसवणे ही त्यांची सरळ सोपी चाल होती। पंजशीर भागामध्ये म्हणजे जेथं अफगाणिस्तानची मुक्ती वाहिनीचा जो बालेकिल्ला होता तिथं तालिबानला घुसवताना पाकिस्तान एअरफोर्सची मदत झाल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी प्रसिद्ध झाले होते पेपरमध्ये। अर्थात सत्यसत्यता पडताळावी लागेल असं काही वाटत नाही। तालिबान मुद्दा चर्चेच्या मार्गाने सोडवण्यासाठी अफगाणिस्तानच्या शेजारील देशांनी म्हणजेच कतार वगैरे या देशांनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेत। भारताने दहशतवादाच्या आणि स्त्री शिक्षणाच्या आणि समानतेच्या मुद्द्यावरून थांबा आणि वाट पहा हे स्वीकारलेले धोरण योग्य वाटते। भारताला मात्र आता परराष्ट्र धोरणात आमूलाग्र बदल करावे लागतील। सध्याच्या पंतप्रधानांचा अमेरिका दौरा हा खूपच सूचक होता म्हणावे लागेल। भारतात या आणि लसींचे उत्पादन करा म्हणजेच कोविड व्हॅक्सिनचे उत्पादन करा हा भारताच्या आरोग्य व्यवस्थेला बळकटी देऊ शकणारा निर्णय त्यांनी सांगितला। ऑकोसच्या स्थापनेने नवीन मूळ घालून ठेवला आहे। फ्रान्ससारख्या महत्त्वाच्या युरोपियन देशाची नाराजी इतकी टोकाला पोहोचली की त्यांनी सरळ अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील आपले राजदूतच परत बोलवले। फ्रान्सला देखील आपण पूर्णपणे दोषी म्हणू शकत नाही। अमेरिकेकडून जर ऑस्ट्रेलियाने आण्विक पाणबुड्या आणि इतर शस्त्रास्त्रांचा करार केला तर फ्रान्ससोबत केलेला करार रद्द होऊ शकतो आणि त्यामुळे त्यांना फले मोठे नुकसान सोसावे लागू शकते। भारताने देखील आपल्या हवाई आणि नौदलाची क्षमता वाढवण्यासाठी घेतलेले एअरबस कंपनीकडून मालवाहू जहाजे खरेदी करण्याचा निर्णय आणि टाटासारख्या खाजगी कंपनीचा विमान निर्मितीतील हे पहिले पाऊल टाकणारा उभारी देणारा असेल यात नक्कीच शंका नाही। आपण आजपर्यंत आशियाई राजकारणाचा विचार करताना प्रामुख्याने चीन पाकिस्तान या मोठ्या दोन देशांचाच विचार करत आलो आहोत, पण एक महासत्ता म्हणून उदयाला येताना नक्कीच एक व्यापक दृष्टिकोनातून या आशियाई देशांचा विचार झाला पाहिजे, खास करून पूर्वेकडील। भारत आणि इतर आशियाई देशांना तालिबानची ही राजवट हा नवीन संकटाचा विषय वाटत आहे। दहशतवादाला थारा नको अशी स्पष्ट सूचना तालिबानला जागतिक समुदायाकडून होताना ती दिसत आहे। तैवानसोबत सेमीकंडक्टरबाबतचा करार हा भारताच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीसाठी नक्कीच चांगला ठरेल। सध्या चीन अथवा अमेरिकेच्यावर प्रोसेसरसाठी आपण अवलंबून असलो तरी आता आपण हळूहळू तंत्रज्ञानामध्ये सुद्धा पाय रोवत आहोत। हे भारताला केवळ एक बाजारपेठ म्हणून पाहत आहे तर त्यांना हा धोक्याचा इशारा ठरू शकतो। चीनला भेडसावणारा तैवानसोबतचा सीमा प्रश्न आणि TSMC म्हणजेच तैवान सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी ही सेमीकंडक्टर उत्पादनातली अग्रगण्य कंपनी आता भारतात चीप उत्पादन सुरू करण्याचा केलेला विचार ही त्यांची प्रमुख डोकेदुखी ठरू शकते। मीडियाटेक आणि क्वालकॉम या दोन प्रमुख मोबाईल चीप उत्पादक प्रमुखांची भेट घेऊन भारताच्या पंतप्रधानांनी त्यांना भारतात येण्याचे आवाहन केले. सामरिक भागीदारी आणि तंत्रज्ञानाच्या तंत्रज्ञानविषयक मदतीसाठी क्वाड गट कटिबद्ध आहे असे अजून तरी सांगितले जाते. भारतात 5G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी हुवेई या चीन कंपनीसोबत आपण करार करण्याचे नसल्याचे आपल्याला अगोदरपासूनच माहिती आहे. त्यामुळे आता आपल्याला क्वालकॉमच्या सोबत तंत्रज्ञानासाठी भागीदारी करून लवकरात लवकर इंडोजिनियस अशा प्रकारचं 5G इन्फ्रास्ट्रक्चर उभं करावं लागेल. संरक्षण आणि परराष्ट्र नीती ही दोन मुख्य क्षेत्रे सोडून आरोग्य आणि विषाणू नियंत्रण आणि त्यातील संशोधन देखील त्याबाबत आपल्याला भरपूर काम करावे लागेल. कोरोना आला तेव्हा आणि आत्ता आपल्या आरोग्य व्यवस्थेत भरपूर बदल झालेले आहेत. आयुर्वेद, स्वच्छता आणि सामाजिक नियम हे आपल्या अंगवळणी पडायला हवेत. त्यासोबतच आपण बदलत्या काळाचे भान ठेवून विषाणू, त्यांची उत्क्रांती आणि त्यांच्यावरती केले जाणारे प्रतिबंधात्मक उपाय याबाबतीत नवीन नवीन संशोधन केले पाहिजे, जेणेकरून भविष्यात अशा एका विषाणूचा संसर्ग झाला तर पूर्ण जग गांगरून न जाता आपण त्यातून मार्ग काढू शकू, मग तो अपघात असो किंवा जैविक हत्यार. तर आपण वेळ वाया न घालवता लगेच ठोस उपाययोजना करायला हव्यात. कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य संस्थेतील दोष विशद केले आहेत. आता अशीच आरोग्य व्यवस्था बळकट करून भविष्यात येणाऱ्या अशा हल्ल्यांना परतून लावण्यासाठी प्रत्येकाची तयारी हवी असेल असे बघावे लागेल. निश्चितच अशा सुधारणांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर नक्कीच परिणाम होईल, गंभीर परिणाम होईल. पण अर्थव्यवस्थेच्या बळकटीच्या दृष्टीने केलेले हे उपाय आयुर्वेदिक औषधाप्रमाणे हळूहळू पण सातत्यपूर्ण परिणाम दाखवतील यात शंका नाही. अर्थव्यवस्थेला हातभार लावण्यासाठी हरित पर्यावरणासहित होणारी तंत्रज्ञानाची प्रगती उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेमधून उद्योग जगताला भारताकडे आकर्षित करण्यासाठी आपल्याला बेसिक म्हणजे प्रामुख्याने अतिशय खालच्या पातळीचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे वीज, रस्ते, पाणी या सुधारणा कराव्या लागतील. तंत्रकुशल हात निर्माण करण्यासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीतील सर्जनशीलतेला पुन्हा साथ घालण्याची गरज आहे असं वाटत आहे. धन्यवाद.